करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 2। मी आपल्या ठाई निश्चय केला होता की तुम्हाकडे दुःख देण्यास फिरून येऊ नये, कारण जर मी तुम्हास दुःख देतो तर ज्याला मजपासून दुःख होते त्याच्या वाचून मला आनंद देणारा कोण आहे? मी हेच तुम्हास लिहिले होते यासाठी की मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद व्हावयाचा त्याचपासून मला दुःख होऊ नये। मला तुम्हा सर्वांविषयी असा भरोसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे। मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रुगाळीत तुम्हास लिहिले होते, तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही, तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्ही ओळखावी म्हणून लिहिले। कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी मी कडक होऊ इच्छित नाही, तुम्हा सर्वाला दिले। अशा मनुष्याला मोठ्या पक्षाने दिलेली शिक्षा पुरे, त्या मनुष्याने आपल्या दुःखातिशयात बुडून जाऊ नये, म्हणून तुम्ही उलट त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे हे बरे। यामुळे मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही त्याचवर प्रीती करण्याचे ठरवा। हे मी यासाठी लिहिले होते की तुम्ही सर्व प्रकारे आज्ञानुसारी आहा की नाही याचे मला प्रमाण पटावे। तुम्ही एखाद्याला कशाबद्दल तरी क्षमा करीता, त्याला त्याची मीही क्षमा करीतो, कारण मी कशाची क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये।
त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही,
असो मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवासास आल्यावर मला प्रभूमध्ये दार उघडले, तेव्हा माझा बंधू तीत मला भेटला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडले नाही। मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासिदोनियात निघून गेलो।
जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्तामध्ये जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रकट करीतो त्याची स्तुती असो। तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकसंबंधाने आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत। एकाला मृत्यूचा मारक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनदायक गंध आहो। हे कार्य करावयास कोण लायक आहे? पुष्कळ लोक देवाच्या वचनात भेळ करून ते बिघडवून टाकितात तसे आम्ही नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारा बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत।